आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मणिपूरमधील पूरस्थितीचा पंतप्रधानांकडून आढावा. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही. सिक्कीममध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांच्या सुटकेत वाईट हवामानामुळे अडथळे. सर्व पर्यटक हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची प्रशासनाची माहिती. कीड रोगमुक्त रोपं निर्मितीसाठीच्या क्लीन प्लांट कार्यक्रमाअंतर्गत देशातील 9 पैकी 3 केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा. आणि आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी संवाद साधून मणिपूरमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. मणिपूरमधील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. मणिपूरमध्ये इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील 643 गावं पुरामुळे बाधित झाली असून 1,64,800 अधिक लोक विस्थापित झाले आहेत. आतापर्यंत या नैसर्गिक आपत्तीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. पुरात 35,000 अधिक घरांचं नुकसान झालं आहे. सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी 81 मदत छावण्या उभारल्या आहेत. राज्यात सततच्या पावसामुळे 102 ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील रस्ते संपर्क विस्कळीत झाला आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल, पोलीस, निमलष्करी दल, रेडक्रॉस आणि अग्निशमन दलाकडून पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान मणिपूरमध्ये आज हवामान सुधारलं असून पावसाचा जोर कमी झाला आहे. बहुतांश नद्यांच्या पाण्याची पातळीही कमी झाली आहे. दरम्यान केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी आपल्या 2 दिवसांच्या मणिपूर दौऱ्यात विविध ठिकाणच्या मदत छावण्यांना भेट दिली आणि विस्थापित लोकांच्या तक्रारी ऐकल्या. त्यांनी स्थलांतरितांना त्यांच्या गरजा संबंधित उपायुक्तांकडे त्वरित आणि आवश्यक कारवाईसाठी सादर करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत भाग घेतला आणि स्थलांतरितांचं पुनर्वसन, भारत म्यानमार सीमेवरील कुंपण आणि राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. सिक्कीममध्ये लाचेन आणि चाटेन इथं अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे रस्ते संपर्क तुटल्यानं अडकून पडलेल्या 150 पर्यटकांपैकी 34 जणांची काल सुटका करण्यात आली. उर्वरित पर्यटकांच्या सुटकेसाठी वायुदल आणि आपत्ती निवारण दलानं आज सकाळपासून पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र वाईट हवामानामुळे बचाव कार्याला सुरुवात झालेली नाही. वायुदलाला या भागात हेलिकॉप्टर उतरवण्यात अडथळे येत आहेत. चाटेन इथं 130 पर्यटक असून ते त्यांच्या हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. एनडीआरएफच्या सॅटेलाईट फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अनंत जैन यांनी दिली आहे. यात महाराष्ट्रातल्या काही पर्यटकांचा समावेश असून त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकारनं स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून मदत कार्याचा आढावा घेतला. तर सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथुर यांनी सिंगथाम इथं भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लडाख स्वायत्त हिल काउन्सिलच्या नियमातील सुधारणांची अधिसूचना जारी केली आहे. या बदलामुळे 1997 कायद्यात सुधारणा करून एकूण जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवता येणार आहेत. या सुधारणेअंतर्गत राजपत्रित अधिसूचनेद्वारे प्रत्येक वेगवेगळ्या प्रादेशिक मतदारसंघाला या जागा अनुक्रमांकानुसार वाटल्या जातील. लडाख स्वायत्त हिल काउन्सिल ही एक वैधानिक संस्था असून यात 30 सदस्य लेह आणि कारगिल जिल्ह्यातील कामकाज सांभाळतात. आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र योगाविषयी दाखवण्यात येणार उत्साह आणि योग आंध्र 2025 यशस्वीतेसाठी आंध्र प्रदेशातील सर्वसामान्य नागरिक घेत असलेले कष्ट पाहून आनंद वाटत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाबाबत आपल्याला उत्सुकता असून नागरिकांनी योगाचा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग करण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कीड रोग मुक्त रोपं निर्मितीसाठीच्या क्लीन प्लांट कार्यक्रमाअंतर्गत देशातील 9 पैकी 3 केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल पुण्यात केली. विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत कृषी हॅकेथॉनच्या समारोप समारंभात ते बोलत होते. द्राक्ष केंद्र पुणे इथं, संत्र्यासाठी नागपूर आणि डाळिंबासाठी सोलापूर इथं केंद्र सुरू करण्यात येणार असून या केंद्राच्या आधारे राज्याचं फलोत्पादन क्षेत्र जगात आघाडी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला सहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असून त्यासाठी कृषी विभागानं पुढाकार घेऊन कृषी महाविद्यालयांमध्ये इन्क्युबेशन केंद्र तयार करावीत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. दरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण लाभार्थी मेळाव्यात शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाआवास राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण झालं तसंच काही लाभार्थ्यांना त्यांच्या घरांच्या प्रतिकात्मक चाव्या प्रदान करण्यात आल्या. महाराष्ट्रातल्या 30 लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरं मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी जगातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी रवाना झालेली बहुपक्षीय शिष्टमंडळं आता मायदेशी परतत आहेत. अल्जेरिया, सौदी अरेबिया, कुवैत आणि बहरीन या देशांना भेट देऊन परतलेल्या भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल नवी दिल्ली इथं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली आणि आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना सादर केल्या. या उपक्रमातून सरकारची सर्व उद्दिष्ट साध्य झाल्याचं जयशंकर म्हणाले आणि त्यांनी या शिष्टमंडळाचं अभिनंदन केलं. शिष्टमंडळाचे सदस्य तसंच राजनैतिक अधिकारी हर्षवर्धन श्रृंगला यांनी ही माहिती दिली. द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळही रशिया, लॅटेव्हिया, स्लोवेनिया, ग्रीस आणि स्पेनचा दौरा करून परत आलं असून त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील बहुपक्षीय शिष्टमंडळानं काल इजिप्तचे परराष्ट्रमंत्री डॉ बद्र अब्देलटी यांची भेट घेतली. परराष्ट्रमंत्री अब्देलटी यांनी दहशतवादाविरोधाच्या भारताच्या लढाईला इजिप्तचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं लायबेरियाच्या दौऱ्यात सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत द्विपक्षीय सहकार्य बळकट केलं. जनता दल संयुक्त पक्षाचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळानं क्वालालंपूर इथं आग्नेय आशिया प्रादेशिक दहशतवाद विरोधी केंद्राचे महासंचालक दातीन तैब यांची भेट घेऊन भारताची सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधातील दृढ आणि तत्वनिष्ठ भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत ब्रिटननं भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल भारतानं प्रशंसा केली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल नवी दिल्लीत ब्रिटनचे परराष्ट्र स्थायी उपसचिव ऑलिव्हर रॉबिन्स यांची भेट घेतली आणि व्यापार, गुंतवणूक, वित्तीय क्षेत्र, संरक्षण, दहशतवाद विरोध आणि तंत्रज्ञान यासह इतर क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत चर्चा केली. दक्षिण कोरियात झालेल्या निवडणुकीत लिबरल पक्षाचे नेते ली जे म्युंग विजयी झाले असून ते दक्षिण कोरियाचे नवे राष्ट्रपती होणार आहेत. त्यांनी त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी सत्ताधारी पीपल पॉवर पार्टीचे नेते किम मून सू यांचा पराभव केला. मून यांनी जनतेच्या निर्णयाचा नम्रपणे स्वीकार करत असल्याचं सांगत ली यांचं अभिनंदन केलं. मून यांनी 6 महिन्यांपूर्वी देशात मार्शल लॉ घोषित केला होता. त्यानंतर ही निवडणूक झाली असून आता देशात राजकीय स्थिरतेमुळे अशांतता दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं विजेतेपद पटकावलं आहे. काल अहमदाबाद इथं झालेल्या चुरशीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं किंग्ज इलेव्हन पंजाबचा 6 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्सनं 190 धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल किंग्ज इलेव्हन पंजाबनं 184 धावा केल्या. बंगळुरूच्या कृणाल पांड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मणिपूरमधील पूरस्थितीचा पंतप्रधानांकडून आढावा, केंद्राकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही. सिक्कीममध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांच्या सुटकेत वाईट हवामानामुळे अडथळे. सर्व पर्यटक हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची प्रशासनाची माहिती. कीड रोग मुक्त रोपनिर्मितीसाठीच्या क्लीन प्लांट कार्यक्रमाअंतर्गत देशातील 9 पैकी 3 केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा. आणि आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.